जॉन होटल पर पहुंचता है।
John kommt im Hotel an.
वो फ्रंट डेस्क पर चेक इन करता है।
Er checkt an der Rezeption ein.
रिसेप्शनिस्ट गर्मजोशी से मुस्कुराता है।
Die Empfangsdame lächelt warmherzig.
वो उसे एक चाबी देती है।
Sie gibt ihm einen Schlüssel.
John उसका धन्यवाद करता है चाबी के लिए।
John dankt ihr für den Schlüssel.
फिर वो अपने कमरे में जाता है।
Dann geht er in sein Zimmer.
कमरा अच्छा और साफ है।
Das Zimmer ist schön und sauber.
वो अपना बैग नीचे रखता है।
Er legt seine Tasche ab.
अगले John पूल की ओर जाता है।
Als nächstes geht John zum Pool.
पूल बहुत बड़ा है।
Der Pool ist sehr groß.
वो पूल में तैरता है।
Er schwimmt im Pool.
तैराकी के बाद वो खुश महसूस करता है।
Nach dem Schwimmen fühlt er sich glücklich.
John अपनी छुट्टी का आनंद लेता है।
John genießt seinen Urlaub.
Rosa Siabitova एक बुजुर्ग महिला है।
Rosa Siabitova ist eine ältere Frau.
वो अकेले एक छोटे अपार्टमेंट में रहती है।
Sie lebt alleine in einer kleinen Wohnung.
Rosa हर महीने पेंशन प्राप्त करती है।
Rosa erhält jeden Monat eine Rente.
हालांकि ये पर्याप्त पैसा नहीं है।
Es ist jedoch nicht genug Geld.
उसे भोजन और बिलों के लिए भुगतान करना है।
Sie muss für Essen und Rechnungen bezahlen.
हर महीने वो अपने पैसे को लेकर चिंतित है।
Jeden Monat macht sie sich Sorgen um ihr Geld.
Rosa को बहुत थोड़ी बचत करना पसंद है।
Rosa mag es, sehr wenig zu sparen.
वो अपने फुर्सत के समय में बागवानी करना पसंद करती है।
Sie liebt es, im Garten zu arbeiten.
उसका बगीचा छोटा है लेकिन रंगीन है।
Ihr Garten ist klein, aber bunt.
Rosa फूल और सब्जियां उगाती है।
Rosa züchtet Blumen und Gemüse.
वो उन्हें अपने दोस्तों के साथ साझा करती है।
Sie teilt sie mit ihren Freunden.
वे कभी कभी उसकी मदद करते हैं जब वे कर सकते हैं।
Sie helfen ihr manchmal, wenn sie können.
Rosa अपनी साधारण जिंदगी में खुश है।
Rosa ist glücklich mit ihrem einfachen Leben.
आज रविवार है और मैं एक प्रसिद्ध एथलीट का साक्षात्कार करने के लिए उत्सुक हूँ।
Heute ist Sonntag und ich bin aufgeregt, einen berühmten Sportler zu interviewen.
उसका नाम लीजा है और उसने कई चैंपियनशिप जीती हैं।
Ihr Name ist Lisa und sie hat viele Meisterschaften gewonnen.
मैं उसकी यात्रा के बारे में जानने के लिए उत्सुक हूँ।
Ich freue mich darauf, über ihre Reise zu lernen.
उसने खेल खेलना शुरू किया जब वो सिर्फ 5 साल की थी।
Sie begann mit 5 Jahren Sport zu treiben.
Lisa ne apni school team mein khela aur mehnat se training ki.
Lisa spielte in ihrer Schulmannschaft und trainierte hart.
Wo hamesha ek peshewar athlete banne ka sapna dekhti thi.
Sie träumte immer davon, eine professionelle Athletin zu werden.
Ye sapna use har din training dene aur apne kaushal ko sudharne ke liye prerit karta hai.
Dieser Traum hat sie dazu gebracht, jeden Tag zu trainieren und ihre Fähigkeiten zu verbessern.
उसने कई प्रतियोगिताओं में भाग लिया और कई पदकों जीते।
Sie nahm an vielen Wettbewerben teil und gewann mehrere Medaillen.
अब वो एक चैरिटी टूर्नामेंट के लिए तैयारी कर रही है अगले महीने।
Jetzt bereitet sie sich auf ein Wohltätigkeitsturnier im nächsten Monat vor.
ये टूर्नामेंट जरूरतमंद बच्चों की मदद करने और खेलों को बढ़ावा देने का लक्ष्य रखता है।
Dieses Turnier zielt darauf ab, bedürftige Kinder zu helfen und den Sport zu fördern.
मैं मानता हूँ कि लीसा कई युवा एथलीटों को प्रेरित करेगी।
Ich glaube, dass Lisa viele junge Athleten inspirieren wird.
यह एक महान अवसर है दान और खेलों के लिए।
Das ist eine großartige Gelegenheit für Wohltätigkeit und Sport.
स्टेडियम उत्साह से बजिंग था जब प्रशंसकों ने मैच के लिए इकट्ठा किया।
Das Stadion summte vor Aufregung, als die Fans sich für das Spiel versammelten.
Juarez मुकाबला करने के लिए तैयार था कठोर प्यूमा टीम के खिलाफ।
Juarez war bereit, gegen das gefürchtete Pumas-Team anzutreten.
Puma ne ek shandar season bitaya aur apne kaushal mein aatmavishwasi the.
Die Pumas hatten eine tolle Saison und waren zuversichtlich in ihren Fähigkeiten.
Lineup mein kuch aashcharya the, jisme ek naya striker shamil tha.
Die Aufstellung hatte einige Überraschungen, darunter einen neuen Stürmer.
Prashansak janna chahte the ki khel kaise unfold hoga.
Die Fans waren begierig zu sehen, wie das Spiel sich entwickeln würde.
Juarez Coach ne vishwas kiya ki uski team ne upri haath rakha.
Der Trainer von Juarez glaubte, dass sein Team die Oberhand hatte.
Jaise hi match shuru hua, vatavaran electric tha.
Als das Spiel begann, war die Atmosphäre elektrisierend.
Dono teamon ne shuruaat se akramakta dikhai.
Beide Mannschaften zeigten Aggressivität von Anfang an. Die Fans jubelten laut, in der Hoffnung auf ein Tor.
पहले हाफ के मध्य जुआरेज ने पहला गोल किया.
Während der ersten Hälfte erzielte Juarez das erste Tor.
जनसमूह की जय जयकार और ताली में विस्फोट हुआ.
Die Menge brach in Jubel und Applaus aus.
प्यूमा तेजी से फिर से संगठित हुए और एक शानदार खेल के साथ पलटा.
Die Pumas haben sich schnell regruppiert und mit einem brillanten Spiel zurückgeschlagen.
खेल अंत से अंत तक कार्रवाई के साथ जारी रहा.
Das Spiel ging mit durchgehenden Aktionen weiter.
दोनों टीमों ने अंतिम सीटी बजने तक कड़ी मेहनत की.
Beide Mannschaften kämpften hart, bis die letzte Pfeife ertönte.
अंत में जुआरेज ने विजय प्राप्त की और 3 अंक सुरक्षित किए.
Am Ende triumphierte Juarez und sicherte sich die 3 Punkte.
यह एक मैच था जिसे लंबे समय तक याद किया जाएगा.
Es war ein Spiel, das für lange Zeit in Erinnerung bleiben würde.
लॉस एंजेलिस लेकर्स ने अपने हाल के मैच में बोस्टन सेल्टिक्स के खिलाफ अनुमानित चुनौती का सामना किया.
Die Los Angeles Lakers standen vor einer beispiellosen Herausforderung in ihrem letzten Spiel gegen die Boston Celtics.
ये खेल उनके प्लेऑफ आकांक्षाओं के लिए महत्वपूर्ण था, विशेष रूप से उनके स्टार खिलाड़ी के चोटिल होने के साथ.
Dieses Spiel war entscheidend für ihre Playoff-Ambitionen, besonders mit ihrem verletzten Starspieler.
Jackson Hayes, टीम के लिए एक अपेक्षाकृत नया जुड़ाव, इस मैच में एक महत्वपूर्ण कारक माना गया.
Jackson Hayes, eine relativ neue Ergänzung des Teams, wurde als entscheidender Faktor in diesem Spiel angesehen.
उसकी खेल पढ़ने की क्षमता और त्वरित निर्णय लेने की क्षमता उसे दूसरों से अलग करती हैं.
Seine Fähigkeit, das Spiel zu lesen und schnelle Entscheidungen zu treffen, hob ihn von anderen ab.
खेल के दौरान उसकी रक्षात्मक क्षमताएं समान रूप से प्रभावशाली थीं, विरोध के लिए कई अवसरों को विफल करते हुए.
Während des Spiels waren seine defensiven Fähigkeiten ebenso beeindruckend und verhinderten mehrere Chancen für die Opposition.
जैसे ही घड़ी चली, हेस ने दबाव में रिमार्केबल पॉइज प्रदर्शित किया.
Als die Uhr ablief, zeigte Hayes bemerkenswerte Gelassenheit unter Druck.
उसका प्रदर्शन न केवल उसके साथियों को प्रभावित किया बल्कि लेकर्स के लिए एक महत्वपूर्ण जीत भी सुरक्षित की.
Seine Leistung beeindruckte nicht nur seine Teamkollegen, sondern sicherte auch einen entscheidenden Sieg für die Lakers.
इसके बाद विश्लेषकों ने उन्हें मैच के अनसंग हीरो के रूप में सराहा.
Nach dem Ergebnis hoben Analysten ihn als den unbesungenen Helden des Spiels hervor.
आखिरकार जैक्सन हेज ने साबित किया कि वह लॉस एंजेलिस लेकर्स के लिए एक मूल्यवान संपत्ति है.
Letztendlich hat Jackson Hayes bewiesen, dass er ein wertvolles Asset für die Los Angeles Lakers ist.
हाल की सफलताएं न्यूरोसाइंस में मानव मस्तिष्क के रहस्यमय कार्यों पर प्रकाश डालती हैं.
Jüngste Durchbrüche in der Neurowissenschaft haben Licht auf die rätselhaften Funktionsweisen des menschlichen Gehirns geworfen.
नवीनतम इमेजिंग तकनीकें अब जटिल तंत्रिका संबंधों का खुलासा करती हैं जो पहले विज्ञान के लिए अदृश्य थे.
Innovative Bildgebungsverfahren zeigen nun komplexe neuronale Verbindungen, die zuvor für die Wissenschaft unsichtbar waren.
ये नवाचार समझने के लिए महत्वपूर्ण निहितार्थ रखते हैं मानसिक विकार.
Diese Fortschritte haben erhebliche Auswirkungen auf das Verständnis kognitiver Störungen.
हालिया अध्ययनों ने तंत्रिका व्याधियों के लिए सूचक प्रमुख बायोमार्कर पहचाने हैं.
Jüngste Studien haben wichtige Biomarker identifiziert, die auf neurodegenerative Erkrankungen hinweisen.
निष्कर्ष पैथोलॉजी से परे हैं, जो चिकित्सा और मनोवैज्ञानिक क्षेत्रों को प्रभावित करते हैं.
Die Auswirkungen gehen über die Pathologie hinaus und betreffen sowohl die medizinischen als auch die psychologischen Bereiche.
जैसे जैसे हम इस जटिल विषय में अधिक गहराई में जाते हैं, नैतिक विचार विश्लेषणात्मक और जरूरी रूप से उभरते हैं.
Während wir tiefer in dieses komplizierte Thema eindringen, kommen ethische Überlegungen analytisch und dringend zutage.
खोज की तेजी से चलने वाली गति कठोर नैतिक ढांचे की मांग करती है ताकि शोध प्रथाओं को मार्गदर्शित किया जा सके.
Das schnelle Tempo der Entdeckung erfordert strenge ethische Rahmenbedingungen zur Anleitung von Forschungspraxen.
तंत्रिका वैज्ञानिकों और चिकित्सकों के बीच सहयोग नवाचार के लिए एक वातावरण बनाता है.
Die Zusammenarbeit zwischen Neurowissenschaftlern und Klinikkern schafft eine Innovationsumgebung.
ऐसे अंतर्विभागीय दृष्टिकोण मस्तिष्क की कार्यात्मकता की व्यापक समझ को बढ़ावा देते हैं.
Solche interdisziplinären Ansätze fördern ein umfassendes Verständnis der Gehirnfunktionalität.
अंततः ये खोजें मानसिक स्वास्थ्य मुद्दों के लिए क्रांतिकारी उपचार कर सकती हैं।
Letztendlich könnten diese Entdeckungen zu revolutionären Behandlungen für mentale Gesundheitsprobleme führen.
यह न्यूरोसाइंस का युग न केवल मस्तिष्क को समझने के बारे में है, बल्कि मानव भलाई को बढ़ाने के बारे में है।
Diese Ära der Neurowissenschaft ist nicht nur darauf ausgerichtet, das Gehirn zu verstehen, sondern auch das menschliche Wohlbefinden zu verbessern.
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.